ஆனாதே.
आणि त्यांच्या जीवलगांनी देव मस्तकी धरून तीन तपे हलक लोळ केला. तिथं प्रज्ञ विरागी ही आनंदानं घैवरले. त्यांना शिवरायांच्या रूपात दिसू लागली महामेरूसारख्या भगीरथाची प्रतिमा.